इंद्रदेवान बळ, पाहताना शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ,
इंद्रदेवान बळ काढला इंद्रदेवान बळ, इंद्रदेवान बळ काढला इंद्रदेवान बळ।
भ्रमण कराय चरपटीनाथ निघाले स्वर्गात, नारद मुनी भेटले त्यांना आकाश मार्गात, मग जाता जाता विसावा घेतला मनमोहक जागेत, त्या अमरपुरी मधी इंद्र देवाच्या बागेत, झाली या इच्छा जागृत त्या बागेच तोडलंय फळ, झाली या इच्छा जागृत त्या बागेच तोडलंय फळ, पाहताना शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहताना शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, जाऊन चरपटी नाथाला चौ बाजून घेरल, मग वर्तना कर्ष शस्त्र नाथानी फेकून मारल, इंद्र बागेच्या माळ्याला त्या धरणीला पाडल, अहो गेली या बातमी इंद्रदेवा चिंते ना मन हळहळ, गेली या बातमी इंद्रदेवा चिंते ना मन हळहळ, पाहतानाच शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहतानाच शक्तीचा बळ न काढला इंद्रदेवान बळ, देव तो घाबरला, तत्काळ तिथून कैलासाचा मार्ग त्यांनी धरला, हातापाया पडून विनवी तो भोळ्या शंकराला, चला चला हो उद्ध्वस्त केला या इंद्र दरबाराला, शिवदूताच चाले ना पुढा अशी नारदाना लावली कळ, शिवदूताच चाले ना पुढा अशी नारदाना लावली कळ, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, फेकून मारले सुदर्शन चक्राने ते मन मनात ओळखिले, वंदन करून नाथाच्या जवळ थांबिले, अशी ही कथा घडत गेली हादरला जळतळा, अशी ही कथा घडत गेली हादरला जळतळा, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ,